कृष्ण कृष्ण हरे हरे,
हरे
हरे
राम
राम राम राम हरे
हरे
हरे।
हरे।
Is the sublime process which is meant to awaken our Krishna consciousness.
आपल्या हृदयातली कृष्ण भावना जागृत करण्याची हरे कृष्ण महामंत्र जप करणे ही एक सर्वोच्च पद्धती आहे.
Krishna consciousness is the original natural consciousness of all living beings.
कृष्ण भावना ही आपल्या आत्म्याची मूळ प्रवृत्ती आहे.
Due to coming under the influence of this material nature, we have forgotten our eternal nature.
भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली आल्यामुळे आपलं जे शाश्वत स्वरूप आहे ते आपण विसरून गेलो आहोत.
And therefore we are thinking ourselves to be this material body and this material mind.
त्यामुळे आपण स्वतःला हे भौतिक शरीर समजतो आणि हे भौतिक मन आपण आहोत असं समजतो.
And we are struggling very hard to maintain this illusory existence and to try to enjoy.
आणि त्या भौतिक प्रकृतीच्या प्रभावामुळे आपण आपलं जे भ्रामक अस्तित्व आहे ते टिकवण्याकरता भरपूर कष्ट आणि मेहनत करतो.
But despite all our endeavors for enjoyment, we never find fulfillment in our life.
परंतु कितीही कष्ट केले कितीही मेहनत केली तरी सुद्धा आपल्या जीवनातली जी परिपूर्णता आहे ते आपण प्राप्त करू शकत नाही.
Even in the name of family, love, friends, there is no true fulfillment in any of these relationships in this material world.
जरी आपण परिपूर्णता आपल्या कुटुंबात आपल्या संबंधामध्ये आपल्या नात्यामध्ये शोधली तरी सुद्धा त्या सगळ्या नात्यांना संबंधांना परिपूर्णता प्राप्त होत नाही.
Because they are based on an illusion.
कारण हे संबंध जे आहेत आपले नाती जे आहेत हे संपूर्ण भ्रमावरती आधारित आहेत.
Maya means that which is not.
मायेचा अर्थ आहे जे नाही आहे जे अस्तित्वात नाही आहे त्याला माया म्हणतात.
To identify with this body or the byproducts of this body is Maya.
या शरीराला आणि शरीराच्या संबंधात असलेल्या गोष्टींना आपलं समजणे यालाच माया असं म्हणतात.
The chanting of the Hare Krishna mantra is meant to bring our consciousness back to its original condition, which is to live in truth.
सत्याला स्मरून आणि जागून जे जगणं आहे ती प्रवृत्ती जागृत करण्याकरता हरे कृष्ण महामंत्राचा जप करणे ही सर्वोच्च पद्धती आहे.
We are all eternally part and parcel of Krishna.
आपण सर्व नित्य आणि शाश्वत भगवंताचे अंश आहोत.
Qualitatively one with Krishna.
गुणाने आपण भगवंताशी एकरूप आहोत.
The soul is Satchit Ananda.
आपला आत्मा जो आहे हा सच्चिदानंद आहे.
This body is Asat, Achit, Anir Ananda.
आपलं शरीर जे आहे ते असत म्हणजे अशाश्वत आणि अचित आणि निरानंद असं आहे.
Being originally part of Krishna, our real satisfaction and our real purpose in life is to be reunited with him.
श्री कृष्णाचे अंश असल्यामुळे आपले जी मूळ स्थिती आहे मूळ स्वरूप जे आहे ते श्री कृष्णाबरोबर असणं ही आपली मूळ स्थिती आहे.
Religion or yoga simply means to reunite our consciousness with the supreme consciousness.
धर्म किंवा योग याचा अर्थ असा आहे की आप जे संपूर्ण सत्य आहे श्री कृष्ण याच्याशी आपला पुनर्संबंध स्थापित करणे यालाच योग किंवा धर्म असं म्हणतात.
The name of Krishna is non different than Krishna.
श्री कृष्णाचं नाम हे श्री कृष्णाच्या ही हून भिन्न नाहीये.
When we chant the name sincerely, our consciousness is again reunited with Krishna.
जेव्हा आपण भगवंताचं नाम खूपच प्रामाणिकपणे घेतो त्यावेळी भगवंताशी जो संबंध आहे तो आपला पुनर्प्रस्थापित होतो.
And thus the natural energy of the soul is released through the chanting of Hari Nam.
आणि अशा प्रकारे जी आपल्या आत्म्याची मूळ शक्ती आहे ती भगवंताचं श्रीकृष्णाचं नाम घेण्याकडे प्रवृत्त होते.
Within this world today, people are putting emphasis on so many endeavors and struggles for peace and for satisfaction.
आजच्या काळामध्ये लोक जगामध्ये शांतता आणि समृद्धी आणण्याकरता म्हणून अतिशय कष्ट घेत आहेत.
But without Krishna consciousness or the revival of our original consciousness, all of our efforts are hopeless.
परंतु श्रीकृष्ण भावनेशिवाय जी आपली मूळ भावना आहे, मूळ प्रवृत्ती आहे, मूळ स्वरूप आहे, ती जागृत केल्याशिवाय आपल्याला शांती किंवा समृद्धी मिळण्याचे काहीही चान्स नाही आहेत.
Bhagavatam explains, dharmasya hyapavargyasya naratata yopakalpate naratasya dharmakantasya kamulavaya hismrita. That one's occupational duty should never be done for sense gratification. It should be done only for the purpose of serving the Supreme Personality of Godhead.
भागवतातला एक श्लोक उद्धृत करून त्याने सांगितलं की आपला जो व्यवसाय आहे तो कधीही स्वतःच्या तृप्तीकरता आपण करू नये, केवळ भगवंताच्या आनंदाकरता आणि समाधानाकरता म्हणून व्यवसाय करावा.
अपवार्ग्यस्या मीन्स लिबरेटेड फ्रॉम द पवार्गस.
अपवर्गच्या शब्दाचा अर्थ आहे की पवर्ग जो आहे त्यापासून मुक्ती मिळणे.
द पवार्गज आर फा फा वा वा मा. फर्स्ट वी work very hard. Everyone must work in this world.
प्रत्येक माणसाला या जगामध्ये काम करावं लागतं, कष्ट करावं लागतात.
You cannot maintain your life without work.
कष्ट केल्याशिवाय स्वतःला सांभाळणं हे या जीवनात अशक्य आहे.
This is called pa.
याला प असं म्हणतात.
And then we work so hard that we foam at the mouth.
आणि हे हा जो प आहे, प्रथम प, परिश्रम, की आपण इतके परिश्रम करतो की आपल्या तोंडाला फेस येतो.
वर्किंग सो हार्ड दॅट वी सिम्पली डू नॉट इवन हॅव टाइम फॉर एनिथिंग एल्स.
की आपण इतके कष्ट करतो की इतर कुठच्या गोष्टी करण्याकरता आपल्याला वेळच मिळत नाही.
अँड व्हॉट इज द रिझल्ट ऑफ दिस पा फेना? सिम्पली फ्रस्ट्रेशन.
आणि ह्या अतिशय कठोर परिश्रमाचं फळ काय? तर आपल्याला वैफल्यच येतं त्याच्यामुळे.
However hard we endeavor, we are never satisfied.
आपण कितीही कष्ट केले तरी सुद्धा जे समाधान आपल्याला हवं असतं ते आपल्याला अजिबात मिळत नाही.
And through that frustration va comes va or fear.
तर त्या वैफल्यामुळे आपल्याला भ म्हणजे ज्याचा भय निर्माण होतो.
The condition so whatever we have we are afraid of losing. And whatever we do not have, we are afraid we will not attain.
या भौतिक जगामध्ये, या बद्ध जीवनामध्ये आपल्याला भीती असते की जे आपल्याला आपल्याकडे आहे ते आपण गमावून बसू कदाचित, आणि जे आपल्याकडे नाही आहे ते आपल्याला कदाचित मिळणार नाही. या दुःखामध्ये आपण नेहमी भयग्रस्त असतो.
भा भा वा भा अँड मा अँड इट ऑल कॉमनेट्स इन डेथ.
तर आपण प्रथम प, परिश्रम, व, वैफल्य, भ, भय आणि शेवटचा म म्हणजे मृत्यू, या सर्वांचा अंतिम परिणाम जो आहे तो मृत्यू आहे, मरण आहे.
दिस इज कॉल्ड पवार्ग. वर्किंग हार्ड, फॉमिंग ऍट द माउथ, द रिझल्ट फ्रस्ट्रेशन, फिअर अँड डेथ.
याला पवर्ग असं म्हणतात. परिश्रम करणं, अतिपरिश्रम करणं इतकं की ज्यामुळे तोंडाला फेस येईल, त्यामुळे वैफल्य प्राप्त करणं, त्याच्यानंतर भयभीत होणं आणि त्यानंतर मरणाला सामोरं जाणं.
अँड अकॉर्डिंग टू द शास्त्र the definition of liberation is apavargasya, which means to be freed from these five pavargas.
Tar shastracha pramane apavarga manje mukti manje he je pa va bha ani ma ya pasun mukta honyalas khari mukti mhantat.
How to become free from pa bha pa bha ma? We must, as Krishna explains, जग्यरतार्कमनोन यात्रा लोकोमम कर्म बांधना तरतम कर्म कौंते या मुक्त संग समाचर. Work must be there, but it must be done in a spirit of sacrifice. Sacrifice in the loving service of God.
तर ह्या प, व, म आणि भ आणि म यापासून मुक्त होण्याचा मार्ग कुठे आहे, कोणता आहे? तर महाराजांनी एक श्लोक सांगून त्याचा अर्थ सांगितला की आपण जे काही काम करू ते केवळ एक त्याग रूपामध्ये श्रीकृष्णाला त्याग म्हणूनच ते काम आपण केलं पाहिजे, तोच खरा मुक्तीचा मार्ग आहे.
कृष्ण सेज दॅट वॉट एव्हर ऑक्युपेशन देर मे बी इफ इट इज डन इन अ स्पिरिट ऑफ भक्ती स्पिरिट ऑफ सर्विस दॅट विल लिबरेट अस फ्रॉम द पावर्गस फ्रॉम द मिझरीज ऑफ बॉन्डेज इन दिस वर्ल्ड.
तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की आपण कोणतंही काम करू ते जर भक्ती आणि सेवेच्या भावनेमध्ये केलं तरच हे जे पवर्ग आहेत त्यापासून आपण मुक्ती मिळू शकतो.
अदरवाईज व्हॉटएव्हर वर्क वी डू इफ इट इज नॉट इन कृष्ण कॉन्शियसनेस ऑल्दो वी आर एंडेवरिंग टू फाइंड रिलीफ फ्रॉम पेन अँड टू एस्पायर आफ्टर प्लेजर दॅट व्हेरी एंडेवर ओनली इंटेंगल्स अस in deeper and deeper bondage, which is the cause of papa bhavama,
tar
ultimately death.
Sri Krishna bhavana nasel tar apan aple kashta dur karna karta dukha dur karna karta ani anand milna karta kitihi kashta kele tari sudha yacha parinam mhanun apan shevti he je pa va bha ani ma he je jivanatle dukha ahet tyamadhe apan adhikadhik baddha ho jato आणि शेवटी मृत्यूला प्राप्त होतो.
यात करोषी अरशनाशु यज जोहोषी ततस्या यत तपस्यसी कौन्तेया तत् करुष्व मदार्पणम. व्हॉटएव्हर वी डू कृष्ण सेज शुड बी डन इज अन ऑफरिंग टू हिम.
भगवद्गीतेतला श्लोक सांगून महाराजांनी सांगितलं की श्रीकृष्ण भगवंत भगवान श्रीकृष्ण म्हणतात की आपण जे काही कार्य कर्म या जगात करू ते भगवंताला एक नैवेद्य म्हणून एक भगवंताला ऑफरिंग म्हणून आपण केलं पाहिजे.
कृष्ण शुड बी द सेंटर ऑफ एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ आवर लाईफ.
जीवनाच्या प्रत्येक अंगाचं श्रीकृष्ण भगवंत हे एकच केंद्रस्थान असलं पाहिजे.
दॅट इज द पॅथ ऑफ लिबरेशन.
हाच मुक्तीचा मार्ग आहे.
अँड व्हॉट आर आवर रिस्पॉन्सिबिलिटीज विथ इन दिस वर्ल्ड व्हॉटएव्हर दे मे बी to install Krishna in the altar of our heart and make him the center and the goal of everything we do, that is real yoga.
आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या ज्या काही जबाबदाऱ्या असतील त्या पार पडताना सुद्धा आपल्या हृदयाच्या मंदिरामध्ये भगवान श्रीकृष्णाला श्रीकृष्णाला स्थापन करून आपण कार्य केली पाहिजेत.
Krishna explains in Gita that to perform asanas or pranayam or to try to raise the kundalini through the various nadis and chakras or to scrutinizingly study various philosophies, this is not the perfection of yoga.
Bhagavan Sri Krishna cha mata pramane te asa mhantat ki asan pranayam karna kiwa kundalini nirnala chakratun jagrut karna kiwa atishay gnanacha margatun pude jana हा काही मुक्तीचा किंवा मूळ भावना प्राप्त करण्याचा मार्ग नव्हे.
द परफेक्शन ऑफ योग कृष्ण सेज योगिनाम अपि सर्वेषां मार्गतेनान्तरात्मना सर्वान् भजते यो मम समे युक्त तमामता सर्वधर्मन् परित्यज माम एकं शरणं व्रज. इज दट व्हॉटएव्हर वी डू इट इज डन इन अ मूड ऑफ सरेंडर अँड डिवोशन टू हिम to put Krishna in the center of everything, that is the perfection of yoga.
Yoga ji paripurnata konti hai tar fakt apan je kai karya karu te bhagavantacha sharanagati cha ani bhakti cha ne sevecha bhavane madhe apan jeva karu tevhaach yoga ji paripurnata apan prapt karu shakto.
And that is the path of real happiness.
Ani haach kharya anandacha marga ahe.
And to give this understanding to others is the perfection of charity.
आणि ही जी हे जे ज्ञान आहे ही जी भावना आहे दुसऱ्यांना जेव्हा आपण देऊ करतो हाच जो देण्याची भावना जी आहे हे जो चॅरिटी दान जो दान जे आहे त्याची परिपूर्णता आहे.
पीपल आर व्हेरी मच दोज हू आर पायस एंक्शस टू डू गुड फॉर अदर्स.
ह्या जगामध्ये जे सात्विक लोक आहेत, धार्मिक लोक आहेत, त्यांची प्रवृत्ती अशी असते की इतरांकरता आपण काही चांगलं करावं.
टू गिव दिस नॉलेज टू दिस टू गिव दिस एक्झाम्पल ऑफ लाईफ अँड टू गिव द होली नेम ऑफ कृष्ण व्हिच रीअवेकन्स आवर ट्रू कॉन्शियसनेस इज द टॉप मोस्ट ऑफरिंग ऑफ चॅरिटी अँड इज द अल्टिमेट एक्सप्रेशन ऑफ लव्ह.
ह्या मूळ कृष्ण भावनेची इतरांना जाणीव करून देणे आणि ह्या हे ज्ञान जे आहे, भक्तीचं ज्ञान जे आहे, याचं इतरांना हे ज्ञान इतरांना देणं आणि आपल्या जीवनामध्ये ह्या ज्ञानाचं एक उदाहरण म्हणून स्थापन करणं हा सर्वात श्रेष्ठ दानधर्माचा हे उदाहरण आहे.
इन द श्रीमद भागवतम महाराज परीक्षित वॉज इन्क्वायरिंग फ्रॉम शुकदेव गोस्वामी दॅट इन द व्हेरियस रिलिजियस instructions given in the scriptures of the world, there are so many procedures to atone for sinful activities.
Parikshit Maharajani Bhagavatamadhe Shukadeva Maharajanna prashna kele ahet, te mhantat ki ya jagamadhe papapasun mukta honyakarita mhanun anek vidhi shastra sangitlele ahet.
And to counteract our material attachments.
आणि आपल्या भौतिक ज्या आपली बद्धता आहे, आपण जे बद्ध झालो आहोत, ती बद्धता नष्ट करण्याकरता आणि पापांच्यापासून मुक्त होण्याकरता या शास्त्रामध्ये अनेक विधी दिलेले आहेत.
बट परीक्षित महाराज सेड दॅट दिस सीम्स टू मी टू बी वेस्ट ऑफ टाइम बिकॉज इवन इफ वी परफॉर्म ग्रेट तपस्या अँड मेक ग्रेट सॅक्रिफाइसेस टू अटोन फॉर आवर सिनफुल ॲक्टिव्हिटीज वी आर बाउंड टू सिन अगेन because the desire for sense gratification is still within our hearts.
पण परीक्षित महाराज म्हणतात की हे जे विधी सांगितलेले आहेत शास्त्रामध्ये ते मला व्यर्थ वाटतात, कारण आपण कितीतरी हे विधी जीवनामध्ये घेतले तरीसुद्धा जी पाप करण्याची मूळ प्रवृत्ती आहे ती आणि पाप करण्याची आणि इंद्रतृप्तीची भावना जी आहे ती नष्ट न झाल्यामुळे पुन्हा पुन्हा आपण ह्या पापाच्या बंधनामध्ये गुरफटत राहतो.
As long as that desire for material enjoyment is within our hearts, even if we perform great, great acts of religious merit to atone for our sinful acts, like an elephant that takes bath and then comes out again to roll in the dust, we will again be forced beyond our power to indulge in these sinful activities, these materialistic activities.
हत्ती जेव्हा नदीमध्ये स्नान करतो आणि पुन्हा मातेमध्ये लळतो त्याचप्रमाणे आपण जोपर्यंत भौतिक आनंद प्राप्त करण्याच्या प्रवाहातून बाहेर अटत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा आपल्या शक्तीच्या बाहेर जाऊन आपण ह्या ज्या पाप करण्याची प्रवृत्ती आहे त्यामध्ये पुन्हा पुन्हा बद्ध होत राहतो.
And Shukadev Goswami replied by telling Maharaj Parikshit that what you are saying is true. It is a fact that as long as we have material desires, we are bound to indulge in material activities which again entangle us in the miseries of the laws of karma.
So Shukadeva Maharajanni Parikshit Maharajancha ha prashna jo ahe he ji jo mhanna hota tyane te purnapane manya kela te mhanale ho barobar ahe jo paryanta aplya manamadhe bhautik ichcha ahet to paryanta punha punha apan ya paap karnacha pravruttichya mage apan baddha hoto punha punha apan tyach sankatamadhe gurpatun jato.
And the only possible means of uprooting these material desires and attachments from our heart is the sincere chanting of Krishna's holy name.
Ani ya sarva bhautik baddhate pasun paap pravrutti pasun mukta honyacha ekach marg ahe to mhanje shri krishna cha pavitra namacha jap karna.
And then he told the story of Ajamila.
आणि त्यानंतर सुखदेव महाराजांनी परीक्षित महाराजांना अजामिलची गोष्ट सांगितली.
द स्टोरी ऑफ अजामिल इज लाईक द स्टोरी ऑफ आवर व्हेरी सोल.
अजामिलची जी कहाणी आहे ती प्रत्यक्ष आपल्या जीवनाच्या कहाणीसारखी आहे.
द सोल इज ओरिजिनली प्युअर बट ड्यू टू मटेरियलिस्टिक असोसिएशन इट बिकम्स परवर्टेड.
आत्मा मूळ शुद्ध असतो आणि शुद्ध आहे, परंतु भौतिक प्रकृतीच्या संबंधामुळे तो विकृत आणि भौतिक पद्धतीने बद्ध होतो.
Ajameya was a very pure-hearted and humble Brahman.
अजामिल एक शुद्ध हृदयाचा आणि प्रामाणिक ब्राह्मण होता.
He had nice family who were also very simple and very pure at heart.
त्याचं कुटुंब सुद्धा, कुटुंबातले प्रत्येक व्यक्ती शुद्ध हृदयाची आणि प्रामाणिक भक्तीमध्ये प्रामाणिक अशी होती.
But one day while he was doing his seva, he fell in the association of a low class man and a prostitute who were indulging in sense gratification.
तर एकदा आपली सेवा करता करता त्याने एक शूद्र, एक खालच्या दर्जाचा मनुष्य आणि एक वेश्या यांच्या यांच्या घाणेरड्या कृत्याकडे त्याने पाहिलं.
Every one of us, we have divine and demoniac tendencies within our hearts.
प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये एक दिव्य प्रवृत्ती आणि एक राक्षसी प्रवृत्ती एकच सोबत उपलब्ध हृदयामध्ये असते.
If we associate with saintly devotees, those divine attributes are nourished and they grow and become strong and prominent, and our demoniac attributes starve and shrink to nothing.
जेव्हा आपण संत पुरुषांबरोबर सत्संग करतो त्यावेळी आपल्या हृदयातली दिव्य प्रवृत्ती जी आहे तिची वाढ होते, ती समृद्धी होते, आणि त्याबरोबरच जी राक्षसी प्रवृत्ती आहे त्याचा नाश होतो.
But if we associate with materialistic people, then those demoniac materialistic desires within our hearts, like weeds, they begin to grow very rapidly and they choke whatever divine attributes are there.
And jyavela apan rakshasi pravrutticha lokambaror sanga karto tyaveli je rakshasi pravrutti apla hrudayamade aste tichi vaad hote, tichi vaad jeva hote tyabarobar je divya pravrutti aste tichi nakebandi kele jate.
Sri Chaitanya Mahaprabhu said, it is better to be living in a room with a venomous serpent than to associate intimately with materialistic people.
Asa manta alela ahe ki eka kholi madhe band kholi madhe vishari sapambarobar rahana parvadla, parantu ji vait pravrutti je manas ahet tyanchyabarobar rahana tyanchyapeksha adhik dhokadayak ahe.
And he also explained that even a moment's association with a pure sadhu can open the doors for liberation in our life.
आणि सांगताना चैतन्य महाप्रभू म्हणतात की त्याचप्रमाणे एक क्षण जरी आपण शुद्ध भक्ताबरोबर घालवला तर शाश्वत जीवनाची दारं जी आहेत ते आपल्याकरता कायमची उघडी होतात.
सो अजमेय बिकॉज ऑफ बिकमिंग अटॅच्ड टू दिस प्रॉस्टिट्यूट ही बिकेम अ क्रिमिनल अँड अ थीफ. ही लेफ्ट हिज गुड फॅमिली अँड ही बिकेम अ स्लेव्ह ऑफ हिज सेन्सेस.
तर अजामिल त्या वेश्याच्या संगतीमुळे अतिशय वाईट मार्गाला लागला आणि त्यामुळे त्याने आपले जे चांगलं कुटुंब होतं, आपलं कुटुंबातल्या व्यक्ती त्यांना त्याने त्याग केला आणि तो एक गुन्हेगार आणि चोर बनला.
She gave him many children, but she was never satisfied and he was never satisfied.
ते वेश्येपासून अजामिलला अनेक मुलं झाली पण तरीही अजामिलला त्या वेश्येपासून आणि त्या वेश्येला अजामिलपासून कधीही समाधान मिळालं नाही.
The nature of Maya is to cheat you.
आणि माया जी आहे त्या स्वभावात असं आहे की माया नेहमी आपल्याला फसवते.
टू प्रॉमिस यू ग्रेट प्लेजर, टू एंगेज यू लाईक इन अ स्लेव इन हर सर्विस, अँड देन इन द एंड जस्ट टू किक यू इन द फेस.
माया आनंदाची आणि समाधानाची अनेक आश्वासनं देते आपल्याला, परंतु अंतकाळामध्ये त्याचा परिणाम म्हणून आपल्याला माया फसवते आणि आपल्या चेहऱ्यावरती एक लत्ता प्रहार केल्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपला अनुभव येतो.
सो एट द एंड ऑफ हिज लाईफ the Yamadutas were coming to take him to the court of Yamaraj to punish him according to his innumerable sins.
तरच्या प्रकारे आपल्या इंद्रियांचा गुलाम झालेल्या अवस्थेमध्ये अजामिल जेव्हा मृत्यूसमयाला पोहोचतो त्यावेळी यमराजाचे जे दूत आहेत ते त्याला येतात, कारण ज्याचे जे पापकर्म आहे त्याला फळ देण्याकरता म्हणून यमदूत त्याच्याकडे येतात.
At that time he called the name of his son Narayan.
आणि त्यावेळी अजामिलने आपला जो धाकटा पुत्र नारायण त्याच्या नावाची नावाने जोरात हाक मारली.
And when he said the name Narayan, he remembered the supreme personality of Godhead.
आणि ज्यावेळी त्याने नारायण आपल्या मुलाला अशी हाक मारली त्यावेळी त्याला परम भगवान श्री विष्णूची आठवण आली.
And he was purified of all his sins.
आणि एका क्षणात त्या स्मरणामुळे सारे पापापासून तो मुक्त झाला.
The Vishnu dutas came to rescue him and give him a chance to perfect his life.
आणि त्याचबरोबर विष्णुदूत त्या ठिकाणी प्रकट झाले आणि आपलं जीवन पुन्हा एकदा परिपूर्ण करण्याची संधी त्याने अजामिलला दिली.
So Shukadev Goswami explains here to Maharaj Parikshit that this is the power of the chanting of the name of God. It reawakens our original pure natural spiritual consciousness.
तरी ते शुकदेव महाराज परीक्षित महाराजांना हे उदाहरण देऊन सिद्ध करतात की ही शक्ती आहे भगवंताचं पवित्र नाम घेण्याची, की ज्या श्रीकृष्णाचं नाम घेतल्यामुळे आपली जी मूळ कृष्ण भावना आहे ती तत्काळ जागी होते.
By regularly chanting Hari Nam, Krishna becomes the center of our life, and then every aspect of our life becomes focused in its real purpose, which is devotion to God.
नियमित भगवंताच्या नामाचा जप केल्यामुळे केवळ श्रीकृष्ण भगवान भगवंतच आपल्या जीवनातलं मूळ केंद्र बनतात आणि आपल्या जीवनातल्या सगळ्या ज्या आपल्या गतिविधी आहेत त्या संपूर्णपणे केवळ भगवंताच्या अवतीभोवतीच राहतात.
Actually, here in India, at every stage of our life, from our conception to our death, there is a samskara that is performed.
आपल्या भारत देशामध्ये आपलं एवढं भाग्य आहे की जन्म झाल्यापासून प्रत्येक क्षणी प्रत्येक घटनेला आपल्या जीवनामध्ये संस्कार आपण करतो.
There is the garbhadhan samskara, which is conception. Then there is samskara of taking the first grains, the samskara of cutting the hairs, the samskaras of first learning to write and to go to the school. There is a samskara of marriage. There is a samskara of death. At every stage of life, whenever we enter into a new phase, there is supposed to be the ceremony of samskara. And what does it mean? It means that before you enter this stage, know that it is only for the purpose of uniting your consciousness with God.
तर प्रत्येक जीवनाच्या आधी आपण गर्भधान संस्कार करतो, त्यानंतर अन्नप्राशन संस्कार करतो, त्यानंतर प्रथम शाळेत जाताना जेव्हा लिहायला शिकतो आपण तो संस्कार आपण करतो, त्यानंतर विवाह संस्कार होतो, त्यानंतर मृत्यूच्या वेळेप्रमाणे 10 संस्कार करतो. तर प्रत्येक संस्काराचा उद्देश एकच आहे की एक स्थिती बदलून दुसऱ्या स्थितीमध्ये प्रवेश करताना ही जाणीव आपल्याला व्हावी की हा प्रत्येक जी स्थिती स्थितीअंतर जे आहे ते केवळ भगवंताची भावना जागृत करण्याकरता भगवंताच्या दिशेने जीवन जगण्याकरता म्हणून हे संस्कार आपण करत असतो.
दीज डेज मोस्ट ऑफ दीज संस्कारस दे आर ईदर फॉरगॉटन एंड नॉट प्रॅक्टिस्ड एट ऑल ऑर दे आर सिंपली प्रॅक्टिस्ड एज अ रिच्युअल एंड वी डोंट इवन नो व्हाय वी आर डूइंग इट.
आजच्या काळामध्ये आपण बघतो की अनेक संस्कार जे आहेत ते आपण पूर्णपणे विसरून गेलो आहोत आणि जे काही संस्कार आपण करतो आहोत त्याचा आपला अर्थ ठाऊक नाही आहे, केवळ करायचं म्हणून आपण विधीप्रमाणे ते करत आहोत.
वी परफॉर्म द संस्कारस बिकॉज वी थिंक इट विल ब्रिंग अस गुड लक.
आपण हे संस्कार करतो पण आपलं असं वाटतं की संस्कार केल्यामुळे आपल्याला कदाचित भाग्य लाभू शकेल.
ओर बिकॉज आवर फॅमिलीज ट्रेडिशन इज टू डू इट वी आर सुपरस्टिशियस दॅट इफ आय डू नॉट डू इट इट विल ब्रिंग बॅड लक.
आणि अंधश्रद्धा असल्यामुळे आपल्याला वाटत असतं की आपल्या कुटुंबामध्ये ही प्रथा आहे, जर आपण ती पाळली नाही, हे विधी संस्कार आपण केले नाहीत, तर कदाचित आपल्याला दुर्दैव आपल्याला ओढू शकेल.
अँड वन द ब्राह्मण्स आर चॅन्टिंग देअर मंत्रज परफॉर्मिंग द संस्कार वी डोंट रिअली नो व्हॉट दे आर डूइंग ऑर व्हाय दे आर डूइंग इट, वी आर जस्ट होपिंग इट विल ब्रिंग गुड लक अँड वी आर होपिंग दे विल नॉट बी बॅड लक.
आणि जेव्हा ब्राह्मण लोक हे संस्कार करताना जे काही मंत्र म्हणतात आपल्याला काय त्यातलं कळत नाही काय त्याचा अर्थ आहे, पण आपल्याला वाटत असतं की चाललंय जे छान चाललंय केवळ हे चाल हे मंत्र म्हटल्यामुळे कदाचित आपल्या जीवनामध्ये सुदैव येईल, दुर्दैव येणार नाही असं वाटत असतं.
दिस हॅज नथिंग टू डू विथ द वेदिक कल्चर.
तर वेदिक संस्कृतीच्या ह्या मंत्राशी काय संबंध नाही
आहे. द पर्पस ऑफ द संस्कार इज एट एव्हरी स्टेज ऑफ लाइक युअर लाईफ यू आर डेडिकेटिंग दॅट ऑक्युपेशन दॅट ड्युटी ओर दॅट ऍक्टिव्हिटी इन द सर्व्हिस ऑफ गॉड इन रिमेंबरन्स ऑफ गॉड.
तर संस्कारांचा मूळ उद्देश असा आहे की प्रत्येक स्थिती आपण जेव्हा बदलतो त्या बदलाच्या वेळी केवळ भगवंताचं निरंतर स्मरण करून समर्पणाच्या भावनेने भगवंताकरताच ती कृती करावी ही जाणीव होण्याकरता म्हणून आपण ते संस्कार करत असतो.
यस्टरडे दी संस्कार ऑफ मॅरेज वॉज परफॉर्म्ड फॉर आवर अभिमानू अँड वृंदावना राणी अँड यू कॅन से देअर अदर नेम्स बिकॉज आय डोंट नो व्हॉट.
तर काल डॉक्टर अजय आणि उर्मिला यांचा विवाह संस्कार आपण पाहिला.
But this was done according to the true heritage of this great land of India.
तर भारताची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीला आधार म्हणून त्या योग्यतेप्रमाणेच हा विवाह संस्कार काल करण्यात आला.
Not just done as a meaningless superstitious ritual.
तर केवळ एक अंधश्रद्धा म्हणून नुसतं वरवरचे विधी पार करून हा समारोह जो आहे हा करण्यात आला नाही.
Where the husband and the wife sit before a fire with some priest they don't know and they throw some grains in the fire and they think now we are married and we have gone through the traditions and maybe it will all bring good luck.
केवळ एखाद्या पुरोहिताला समोर बसवून ज्याला आपण ओळखत नाही त्या समोर बसून काही मंत्र पुटपुटणं आणि नुसता अग्नीमध्ये काही समिधा फेकणं आणि ते करता करता समजणं की भाई ठीक आहे चाललंय ते चांगलं चाललं आहे कदाचित त्याच्यामुळे आपल्याला सुदैव प्राप्त होईल दुर्दैव येणार नाही अशा प्रकारच्या अंधश्रद्धाच्या भावनेच्या आधाराप्रमाणे हे विवाह संस्कार जो आहे तो करण्यात आला नाही.
But with full and complete consciousness they were aware that we are entering into this new phase of our life, the grihastha ashram, in the loving service of the Lord, in consciousness that everything we do together is meant for the purification of our hearts and for the service of God.
आपल्या हृदयाचा शुद्धीकरता आणि भगवंताच्या समर्पित भावनेच्या सेवेकरता आपण गृहस्थ आश्रमात प्रवेश करत आहोत ह्या भावनेची पूर्ण जाणीव ठेवून काल डॉक्टर अजय आणि उर्मिला यांचा विवाह करण्यात आला.
And such young men and women are preserving the true glory of the Vedic Indian culture.
आणि भारतीय वैदिक संस्कृतीचा जो खरा गौरव आहे तोच खरा गौरव आज ही जे तरुण जोडपं आहे हे पाळत आहेत.
Their marriage is not simply meant to maintain each other, to produce some offspring, and to die like the animals. But it is meant as a sacrifice in the service of God and for the upliftment of humanity.
केवळ एका दुका आपल्या दुखांचा सांभाळ करणं एका दुसरं अपत्य निर्माण करणं आणि अंतिमला मृत्यूला सामावं जाणं एवढाच केवळ त्यांच्या लग्नाचा उद्देश नाही आहे परंतु भगवंताची सेवा करणं आणि जमेल तितकी समाजाची आणि इतर जीवांची उन्नती करणं हा त्यांच्या गृहस्थाश्रमी प्रवेश करण्याचा दिव्य उद्देश आहे.
We are very proud of these extremely rare souls.
आम्ही ह्या दुर्लभ हे जे जोडपं आहे अशा दुर्लभ आत्म्यांचे आम्ही खूपच आम्ही गौरव करतो आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे.
And they are making the name of God and the service of God the center of their relationship and the center of the duties of this world. Therefore, they are truly the proper examples by which humanity can follow.
आणि हे दोघंही नवरा आणि नवरी आपल्या संबंधांचा केंद्रस्थान म्हणून भगवान श्रीकृष्णाला त्यांनी घेतलेलं आहे आणि केवळ भगवंताच्या सेवेकरता आणि समाजाच्या उन्नतीकरता म्हणून त्यांनी आपलं विवाह जीवन जे आहे ते वाहून घेतलेलं आहे.
And factually, of all the samskaras that are prescribed in the Vedas, if we are properly chanting the name of God, there is actually no need for anything else, because the name of God, more than anything else, puts God in the center of everything we do.
आणि खरं सत्य पाहायला गेलं तर आपल्याला हे कळायला पाहिजे की आपण जर श्रीकृष्णाचं नाम जप केला भगवंताचं नाम आपण घेतलं तर कुठचाही संस्कार करण्याची आपल्याला गरज नाही कारण भगवंताचं पवित्र नाम हे सगळ्या संस्कारांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि भगवंताची जी स्थित आपल्या जीवनाचा जो संबंध आहे तो प्रस्थापित करण्याकरता नामच खरा आधार आहे.
Our Guru Maharaj taught us the essence.
आमच्या गुरु महाराजांनी आम्हाला जे सार आहे ते शिकवलं.
We asked them how to perform the garbhodan samskar.
आम्ही त्यांना विचारलं की गर्भधान संस्कार जो आहे तो कसा करायचा.
To have children.
म्हणजे गर्भधान संस्कार म्हणजे अपत्य प्राप्त करणे.
He said if you want you can hire some brahmin to perform all rituals.
ते म्हणाले की म्हणजे इच्छा असेल तर एखाद्या ब्राह्मणाला तुम्ही आणा त्याच्याकडनं काही विधी करून घ्या.
But if you want the ultimate samskara, यू जस्ट द हजबंड अँड वाईफ शुड सिन्सिअरली चॅन्ट हरे कृष्ण.
पण ते म्हणाले की जर तुम्हाला खरोखरच जर मूळ खरा संस्कार करायची इच्छा असेल,
ही सेड दॅट इज ऑल दॅट इज रिक्वायर्ड,
तर भगवंताचं नाम जप करायला पाहिजे.
दॅट इन्क्लूड्स ऑल अदर रिच्युअल्स अँड ऑल अदर फॉर्मॅलिटीज.
आणि भगवंताचं नाम जप जो आहे त्यामध्ये सगळे संस्कार जे आहेत सामावलेले आहेत.
व्हॉट अबाउट मॅरेज, व्हॉट इज हाऊ शुड वी परफॉर्म द वेडिंग सेरेमनी.
मग आम्ही गुरुंना विचारलं की आम्ही लग्न समारंभ जो आहे तो कसा करायचा, त्याची कशी काय योजना करायची.
ही सेड यू कॅन हॅव ऑल दीज यज्ञस अँड ऑल दीज फेस्टिवल्स, but the real essence of the wedding is when everyone chants hare krishna.
तुम्हाला तुमची इच्छा असेल तर तुम्ही ब्राह्मणांना बोलवा काही विधी करा, पण खरोखर तुम्हाला जर संस्कार करायचा असेल तर हरे कृष्णाचे मंत्र जो आहे त्या जप करा.
and actually that's all that's required.
आणि फक्त एवढंच आवश्यक आहे हरे कृष्ण महामंत्राचा जप करणे.
and in Vrindavan India we had prana pratishta to install deities in the temple.
आणि वृंदावनाच्या आमच्या मंदिरामध्ये आम्ही भगवंताच्या मूर्ती ज्या आहेत त्यांची प्राण प्रतिष्ठा करायचं ठरवलं.
And we had to hire all of these professional brahmins.
आम्ही जे पठित पंडित वेद ब्राह्मण आहेत त्यांना आम्ही बोलून आणलं.
To do 7 days of rituals and yagyas.
7 दिवस ह्या प्राण प्रतिष्ठेकरता यज्ञ आणि विधी करण्यात आले.
Prabhupada said to devotees, let the brahmins do that. Devotees, you just have kirtan.
आमचे गुरुमार म्हणाले की जे ब्राह्मण करतायत त्यांना करू देत, पण भक्त जे आहेत ते फक्त कीर्तन करतील.
And afterward he told us that for ritualistic materialistic people these brahmins did the yagyas.
नंतर ते शेवटी म्हणाले की विधी जे पूर्वक आपण काम करतो त्याकरता हे ब्राह्मण जरुरीच आहेत.
Just to satisfy them, to think that this is authorized.
या जगातले जे काही भौतिकतावादी लोक आहेत त्यांच्या समाधानाकरता म्हणून ब्राह्मण लोक आवश्यक आहेत.
But he said, but the real prana pratishta was the devotees chanting Hare Krishna.
पण जी खरी प्राण प्रतिष्ठा आहे भगवंताच्या मूर्तीची ती म्हणजे हे भक्त जे मागे बसून कीर्तन करतायत ती भगवंताच्या मूर्तींची खरी प्राण प्रतिष्ठा आहे.
That is all that is required.
एवढंच फक्त आवश्यक आहे.
And when a devotee died, we said, Prabhupada, how should we celebrate the funeral?
आणि एका भक्ताचा मृत्यू झाला तेव्हा त्यांनी गुरुंना विचारलं, गुरु महाराज हा दाह संस्कार जो आहे तो आम्ही कसा करू.
He said, there are so many procedures, but all that is required is you just chant Hare Krishna.
तर गुरु म्हणाले की अनेक विधी आहेत, अनेक याचे गोष्टी आहेत, विधी आहेत, परंतु एकच गोष्ट आवश्यक आहे ती म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं.
नाम संकीर्तनम विष्णु जगन मंगलम अंगसम. Because in the name of Narayan, in the name of Krishna, all auspiciousness is included. There's no need for anything else.
त्यांनी एक श्लोक सांगून असं सांगितलं की भगवंताचं नाम जे आहे त्यामध्ये सर्व पवित्र सर्व पावित्र्य जे आहे ते सामावलेलं आहे आणि भगवंताच्या नामापुढे कुठच्याही विधीची काही आवश्यकता नाही आहे.
सो आय वुड नाऊ लाईक एव्हरी वन टू सेलिब्रेट दिस वंडरफुल वेडिंग सेरेमोनी बाय चॅन्टिंग हरे कृष्ण.
तर आता माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की हा जो विवाह समारंभ आपण काल झाला तो आपण भगवान श्रीकृष्णाचं नाम घेऊन जप करून कीर्तन करून साजरा करूया.
बिकॉज मोर देन एनिथिंग sincerely calling out the name of God brings the all auspicious blessings of the Lord.
तर कुठच्याही दुसऱ्या कामापेक्षा कुठच्याही दुसऱ्या पद्धतीपेक्षा अतिशय हृदयपूर्वक भगवंताला बोलवणं त्याच्या नामाची आळवणी करणं हा सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मार्ग आहे.
हरे नाम हरे नाम हरे नाम एव केवलम कलो नास्तेव 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 गतिरंजित. In this age of Kali there is no other way except the chanting of the name of God.
तुम्हाला म्हणाले हरि नाम हरि नाम हरि नाम एव केवलम कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. की या कलियुगामध्ये हरे कृष्ण भगवंताच्या पवित्र नामाशिवाय दुसरा अन्य कुठचाच मार्ग नाही आहे, दुसरा अन्य कुठचाही मार्ग नाही
आहे. एनी क्वेश्चन्स फर्स्ट?
कोणाचे काय प्रश्न आहेत? आपण हा कीर्तन समारंभ करण्याआधी जो कोणाचे प्रश्न असेल त्याचं उत्तर महाराज देतील.
Everyone please stand. Now, Krishna.